गजानन महाराज की जय। प्रारंभी विनती करु गणपति विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी। गजानन महाराज की जय। जय जयाजी उदार कीर्ति जय जयाजी प्रताप ज्योति जय जयाजी हे गणपति गौरी पुत्रा मयूरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठ मोठाले विद्वान साधु संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्नयोगी भस्म होती कापुसाचा पाड किती अग्निपुरे दयाघना म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुमच्या चरणा सुरसकरवी पद्यरचना दासगणोच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती परी तुवास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कवीवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरू आहे अजाण अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाही चढेगिरी मुकासभे माझारी देई व्याख्यान अस्खलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला सहाय्य दासगणूला ग्रंथरचनेस करी या आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा पाही माम दीनबंधो तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर कर्ता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच किरे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जो न कळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनले बळी यमुनात्री गोकुळात तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते सहाय्य करीशी ऐसा संतानी डांगोरा तुझा पिटला रमाभरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विन्मुख लावू नको हे संत चरित्र रचावया सहाय्य करी पंढरी राया माझ्या चित्ती बसोनिया ग्रंथ कळसा नेहा हे भव भवांतक भवानी वरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा श्री तुझे सहाय्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भंग परिस करून ठेवी तसे तुझी कृपा हाच परिस लोखंड मे गणोदास सहाय्य करी लेकरास परते मदला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेचा आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेई ग्रंथ सुगम बदवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापुरवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगल व्हाया कारणे हे दुर्गे तुझे भवानी हे अपरणे आंबे मृडानी ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया पाववेगी मशी सदया गजानन चरित्र गाया प्रसादास स्फूर्ती दे आता शांडिल्यादि ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञान नभी जो दिनकर त्या शंकराचार्या नमनासो आता अवघ्या संत म्हणता नमन माझे सर्वथा दासगणूच्या धरुण हाता ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहू कर हे भवाधीचे तारू थोर त्या श्री रामदासा नमनासो हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दासगणोसी अभय आता तुमचे असुद्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणो तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलाव या शिकविते तुमचे माझे असे नाते मायले करा परी हो लेखणी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्ता कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणो लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचना रसभरीत हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करून या एकाग्र मन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ हे विबुध हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरीना कौणास संतानिया दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले अस ती प्रत्यक्ष संत चरणी ज्याचा हेत त्याचा ऋणी रुक्मिणी कांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी हीन पर्वणी आली घरी अवांतर देशा कारणे जम्बुद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची वाण येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीच संत चरण अनादिकालापासून लागता आले आहेत की नारद ध्रुव कयाधू कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमर अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनताचे कल्पतरु जे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्ववल्लभ रामानुज या तारुणी आदोक्षज ज्याने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावोनिया नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते मग गोरख मच्छिंद्र राजेश्वर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्ती सार ग्रंथ असे लिलेचा ज्यांनी नुकतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनिकानो संत सखू चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या करणे वेदरास गेला महार हो निहारी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महीपतीनी म्हणून त्यांची नावे येथ मिन साकल्ये आता देतो नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतांनी गायले ग्रंथ सती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारा स्वरूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो आता हे सांगो पांग चरित्र कथितो ऐका चांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथम दाच मी पाहिला अकोटा सन्निध संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडीती तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव आजरामर झाले साधूमुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरवे वेधी ते झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हेरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वर्णितो मी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईले विसरू नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही स्रोते अवघे मोर चरित्र रोपी वर्षता नीर नाचाल वाटे निस्संशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी म्हणून लाधले तयासी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला माझा मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थे खऱ्या संतांचे धोरण नकळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की देवी ब्रह्माचा ठाव ठिकाण नकळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची हे विचारे आणण्याची गरज मुळी राहत नसे ऐन तारुण्या माझारी गजानन आले शेगाव नगरी शके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या दिशी आले हे परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुकैसे समर्थानी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरुने केला असे गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गज करणात चांगदेव नारायण डोहात योनी वचन प्रगटले तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून योगाचे अगाध महिमान त्याची सरी नये कोणा शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञान राशी पदनता ते तारावया त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भाविक गृहस्थ होता नामजाचे देविदास हा देविदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण शाखा ज्यांची माध्यन दिन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा, उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार, घराच्या समोर त्या देवीदास विप्राच्या, तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी, एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे, पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात जी होती त्यांची स्वकृत, कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे, मूर्ती अभि दिगंबर भाव मावळला आपपर, आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या, ती समर्थांची स्वारी बैसोनी या रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने, शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलोनी घालीत, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया, काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती, अन्नम ब्रह्मेति ऐसी उक्ती उपनिषदा ठायसे, त्याची पटवावया खून शिते वेचिती दयाघन, त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे, बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला अपल्याच्या स्नेहासह, दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले, आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्याप्री दिसत असे, हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता, देवीदासही याते देता काकी तोही सज्जन, द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख, काही नच चाले तर्क कृतीवरून याच्या ह्या, बंकटलाल म्हणे पंतासी ऐसे तू उभे रस्त्यासी, आपण राहू यत्रुतीसी अजमावया कारणे, खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी, ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात, कृती नेहा दिसे वेडा परिवाटे ज्ञान गाडा, हा विमल ज्ञानाचा हुडा असा वाकी प्रत्यक्ष, ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या, पंथे हजार लोक गेले परीन कोणी पाहिले, या दोघा वाचून भले याचा विचार करा हो, हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई, पारखी तो निवडून घे गार टाकून हिर्याते, प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल अग्रवाला, गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती, या पत्रावळीच्या शोधना काहो करता कळेना, क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करो अन्नाची, त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे, तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पीडदार, भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रगुटी ठाई झाली असे, निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावुनिया, देवीदास बुवासे सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर, देवीदासे तैसे केले पक्वानानी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे, ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, चवी नकशाची अंतरी अणुमात्र उरली असे, अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागवतो गुळवण्याला, मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नराची जहागीर मिळाल्याशी प्रेम नृपदे, अवघी पक्वांने एक केली आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला, बंकटलाल ते पाहुन पंतासिगरी भाषण, या वेड्या म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी, सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते, तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी, वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको, धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव, निरीच्छ जहागीर राव दिला हरिने जयाला, सूर्य माध्यांनी आला भागभूमीचा तप्त झाला, पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी, ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात, हा ब्रह्मची होय साक्षात भयना उरले कशाचे या, हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंताया लागुनी आपण देव आणून, पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या चाकर पाणी द्याया तयार असे, ऐसे शब्द ऐकिले समर्थाने हास्य केले, उभयतासी पाहून बदले ते ऐका सांगतो, तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगदांतरी ओत प्रोत भरले असे, तुम्ही आम्ही भेद येथ नाही उरला यत्किंचित, परी जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे, अन्न बक्षले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरानी अवश्य पाहिजे जाणीला, म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुम्हासाची, तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले, हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता, बंकटलाल म्हणे पंता अकुले आहे भाग्यधन्य, पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय झाला तो ऐका कुपाचे असे जारी हाळ होता निर्धारी तेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे दोन पाणी प्याले तृप्त तेथे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गढूळ पाणी समर्था न लावावदनी ते जनावराला गुणी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा ह्यान संगा अम्मा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे वासित गढूळ निर्मळ हेन भेद राहिले पाणी तरी तोच आहे गढूळ निर्मळ तोच आहे सुवास कुवास हे रूप त्याचे निःसंशय पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन त्याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसे ऐकता त्याची वाणी दोघे गेले गहिवरुनी अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी यापुढील कथा पाही निवेदन होतील द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा गजानन विजय ग्रंथ अल्ला ददवो भाविकामृत हेच विनवी जोडणे हात ईश्वरासी दासगणो श्री गजाननार्पणमस्तु इति प्रथमोऽध्यायः समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः।